पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय एक. गलती प्रांतातील मंडळ्यास मनुष्याकडून किंवा मनुष्याच्या द्वारे नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले तो देवपिता ह्याच्याद्वारे झालेला प्रेषित पौल ह्याच्याकडून आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधूकडून देव जो पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला युगानुग गौरव असो. आमेन. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून इतक्या लवकर तुम्ही दुसऱ्या शुभवर्तमानाकडे वळला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हाला सांगितले तिच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातले आलेल्या देवदूताने सांगितले तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे, तसेच आता मी पुन्हा सांगतो की कोणी तुम्हा जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हा सांगितल्यास तो शापित असो. मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवित असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण बंधूनो, मी तुम्हा सांगतो की मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही, कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही, तशीच ती मला कोणी शिकवलीही नाही, पण येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती मला प्राप्त झाली. तुम्ही माझ्या यहुदी धर्मातील पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करत असे आणि मी माझ्या पूर्वजांच्या प्रथाविषयी पुष्कळ अधिक आवेशी असल्यामुळे माझ्या लोकातल्या माझ्या वयाच्या पुष्कळ लोकापेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले त्यास जेव्हा बरे वाटले की आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रगट करावे म्हणजे परराष्ट्रीयमध्ये मी त्याच्या शुभवर्तमानाची घोषणा करावी, तेव्हा मी ही कोणत्याही मानवाची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषिताकडे एरुसलेमेस वर न जाता पण मी लगेच अरबस्ताना देशास निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. पुढे 3 वर्षानंतर मी केपाला भेटण्यास वर एरुसलेमेस गेलो आणि 15 दिवस मी त्याच्याजवळ राहिलो. पण प्रभूचा भाऊ याकोब याच्याशिवाय मी इतर प्रेषितापैकी दुसरा कोणीही माझ्या दृष्टीस पडला नाही. मी जे तुम्हास लिहित आहे ते पहा, देवासमोर मी खोटे बोलत नाही. त्यानंतर मी सिरिया व किल्किया प्रांतात आलो आणि ख्रिस्तात असलेल्या यहुदी या प्रांतातील मंडळ्यांना मी अपरिचित होतो. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आमचा छळ करणारा ज्या विश्वासाच्या मागे नाश करीत होता त्याची तो आता सुवार्ता सांगत आहे आणि ते माझ्याविषयी देवाचे गौरव करू लागले. पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 2. नंतर 14 वर्षांनी मी पुन्हा बर्नबाबरोबर एरुसलेम शहरास वर गेलो. मी आपल्याबरोबर तितालाही नेले. मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो आणि जे शुभवर्तमान मी परराष्ट्रीयात गाजवत असतो ती मी त्यांच्यापुढे मांडले. पण जे विशेष मांडलेले होते त्यांना एकांती मांडले, नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. पण माझ्याबरोबर असलेले तीत हा ग्रीक असल्यामुळे त्यालाही सुंता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही. गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हास दास्यात घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास चोरून आत आले होते. शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही. तरीही जे विशेष मानलेले कोणी होते त्यांच्याकडून ते कसेही असोत होते त्याचे मला काही नाही. देव मनुष्याचे बाह्यरूप पाहत नाही, कारण जे विशेष मानलेले होते त्यांनी मला काही अधिक दिले नाही, तर उलट सुंता झालेल्या यहुद्यांना शुभवर्तमान सांगणे जसे पेत्रावर सोपवले होते तसे सुंता न झालेल्या परराष्ट्रीय लोकास शुभवर्तमान सांगणे माझ्यावर सोपवले आहे हे त्यांनी बघितले. कारण ज्याने पेत्राच्या द्वारे सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली आणि त्यांनी मला दिलेले कृपादान ओळखून याकोब केपा व यहान हे जे आधारस्तंभ होते त्यांनी मला व बर्नबाला उजव्या हाताने हस्त आंदोलन केले ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यात सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयाकडे आणि त्यांनी सुंता झालेल्याकडे जावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती आणि मी तर त्याच गोष्टी करण्यास उत्कंठित होतो. आणि त्यानंतर केपा अंतुखियास आला असता मी त्याच्याबरोबर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येक जण येण्याअगोदर तो अन्य जाती लोकांबरोबर जेवत असे, पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिवून त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला. तेव्हा तसेच दुसऱ्या यहुदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले. त्यामुळे बर्नबा देखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. पण मी जेव्हा हे बघितले की शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वासमोर मी केपाला म्हटले, तू स्वतः यहुदी असून तू जर परराष्ट्रीयप्रमाणे राहतोस आणि यहुद्याप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहुद्यासारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस हे कसे? आम्ही जन्मापासूनच यहुदी आहोत, पापी परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो. हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो. म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे. नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. पण ख्रिस्तात नीतिमान ठरवले जाण्यास पाहत असता जर आपण देखील पापी आढळलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण मी जे पाडले आहे ते पुन्हा उभारले तर मी स्वतःला नियमशास्त्र मोडणारा ठरवीन, कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मरण पावलो आहे, यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या द्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करीत नाही, कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राकडून असेल तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. पौलाचे गलतीकारास पत्र अध्याय 3. अहो बुद्धिहीन गलतीकारानो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलवले आहे? मला तुम्हापासून इतकेच समजावून घ्यायचे आहे की तुम्हा जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय? म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो, तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो? ज्याप्रमाणे अब्रामाने देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे झाले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वास ठेवतात तेच अब्रामाचे वंशज आहेत. आणि देव परराष्ट्रांना विश्वासाने नीतिमान ठरवणार या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्रामाला पूर्वीच शुभवर्तमान सांगितले की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्रामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे. कारण नियमशास्त्रातील कृत्यावर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यात जो टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल आणि नियमशास्त्र तर विश्वासाचे नाही, पण जो त्यातील कृत्य आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले असा शास्त्रलेख आहे. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आणि बंधूनो, मी हे व्यावहारिक दृष्टीने बोलतो. एखाद्या मनुष्याचा करार देखील तो स्थापित केला गेल्यानंतर कोणी रद्द करीत नाही किंवा त्यामध्ये भर घालीत नाही. आता जी वचने अब्रामाला व त्याच्या संतानाला दिली होती तो संतानांना असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे. आणि मी हे म्हणतो की देवाने तो करार आधी स्थापल्यावर 430 वर्षानंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द करू होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते यापुढे अभिवचनाने होणार नाही, परंतु अब्रामाला देवाने ते कृपेने अभिवचनाद्वारे दिले. तर मग नियमशास्त्र कशाला? कारण ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्या द्वारे नेमून आले. मध्यस्थ हा एकपेक्षा अधिकासाठी असतो, तरीही देव तर एकच आहे. तर काय नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुद्ध आहे? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी त्याऐवजी नियमशास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले या उद्देशासाठी की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. परंतु ख्रिस्तात विश्वास आला त्यापूर्वी हा जो विश्वास प्रकट होणार होता तो येण्या अगोदर आपण बंदीवान असता आपल्याला नियमशास्त्राखाली असे रकवाली ठेवले होते, यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोचवणारे बालरक्षक होते. पण आता विश्वासाचे येणे झाले आहे म्हणून आपण यापुढे बालरक्षकाच्या अधीन राहिलो नाही. पण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात, कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही, कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर तुम्ही अब्रामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारिस आहात. पौलाचे गलतीकरास पत्र अध्याय 4. आता मी म्हणतो की वारिस लहान बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो, पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकाच्या व कारभाराच्या स्वाधीन असतो. अशा प्रकारे आपण देखील बाळ असताना आपण जगाच्या प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो, पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला. यात उद्देश हा होता की नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे, म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा. आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने आब्बा पिता असे हाक मारणारे आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारिस आहेस. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा जे सभा होता देव नाही त्यांचे दास होता. पण आता तुम्ही देवाला ओळखीत असताना किंवा देव तुम्हास ओळखीत असताना तुम्ही त्या दुर्बळ निसत्व प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे परत जाता आणि पुन्हा त्यांच्या दास्यात राहण्याची इच्छा करता? तुम्ही दिवस, महिने, ऋतू आणि वर्ष पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्याविषयी भीती वाटते. बंधूनो, मी तुम्हास विनवणी करतो की तुम्ही माझ्यासारखी व्हा, कारण मीही तुमच्यासारखा होतो. तुम्ही माझे काहीच वाईट केले नाही. प्रथम तुम्हास शुभवर्तमान सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला हे तुम्हास माहीत आहे. आणि माझ्या देहाच्या अशक्तपणात तुमची परीक्षा होत असता तुम्ही तिरस्कार केला नाही, पण माझा देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशूसारखा स्वीकार केला. तर तेव्हाचा तुमचा तो आशीर्वाद कोठे आहे? कारण मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही मला तुमचे स्वतःचे डोळे काढून दिले असते. मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? ते लोक तुमच्याविषयी आवेश आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही, पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेश असावे म्हणून ते तुम्हास आमच्यापासून वेगळे करू पाहतात. तर चांगल्या कारणासाठी सर्वदा आवेश असणे हे चांगले, आणि मी तुम्हाजवळ प्रत्यक्ष आहे तेव्हाच मात्र आवेश असावे असे नाही. माझ्या मुलानो, तुमच्यात ख्रिस्ताचे रूप निर्माण होईपर्यंत मला तुमच्यासाठी पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत. ह्यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो आणि आवाज चढवून बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्याविषयी मी संशयात आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायचे पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय हे मला सांगा. कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की अब्रामाला दोन पुत्र होते, एक दासीपासून व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. पण दासीपासून झालेला देहस्वभावानुसार जन्मास आला होता, तर स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. या गोष्टी दृष्टांत रूपाने समजावल्या जाऊ शकतात. त्या स्त्रिया दोन करारासारख्या आहेत, एक सिनाय पर्वतावरून केलेला व दास्यासाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार होय. कारण ही हागार अरबस्थानातील सिनाय पर्वत आहे आणि ती आत्ताच्या एरुस्लेमेच्या जोडीची आहे, आपल्या मुलाबाळास दास्यात आहे. नवीन वरील एरुस्लेम स्वतंत्र आहे, ही आपल्या सर्वांची आई आहे. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की आगे वेंदे, तुला मूल होत नसेल तरी तू आनंदित हो, ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार, कारण जिला पती आहे तिच्या मुलापेक्षा अशा सोडलेल्या स्त्रीची मुले अधिक आहेत. आता बंधूनो, इसाकासारखे तुम्ही अभिवचनाची संतती आहात, परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय सांगतो? तू त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा मुलगा स्वतंत्र स्त्रीच्या मुलाबरोबर वारिस होणारच नाही. तर मग बंधूनो, आपण दासीची मुले नाही पण स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. पौलाचे गलतीकरास पत्र अध्याय 5. या स्वातंत्र्यकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. पहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहात, तुम्ही कृपेला अंतरला आहात, कारण आपण देवाच्या आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही आणि सुनता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्याच सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता, तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? तुम्हास जो बोलवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण नाही. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते. मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही, पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना, तो दंड भोगेल. आणि बंधूनो, मी जर अजून सुनतेचा उपदेश करीत असलो तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडकळण नाहीचे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. कारण बंधूनो, तुम्हा स्वातंत्र्यकरता बोलवले गेले आहे, तरी त्या स्वातंत्र्याने देहवासनांना संधी देऊ नका, पण प्रीतीने एकमेकाची सेवा करा. कारण जशी आपणावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा. म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. हे परस्पर विरुद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता देहाची कामे उघड आहेत आणि ती ही व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, जादूटोना, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि यासारख्या आणखी. याविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की या गोष्टी करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. हे आहे अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनासहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये. पौलाचे गलतीकारास पत्र, अध्याय 6. बंधूनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्या सौम्यतेच्या आत्म्याने पुनर्स्थापित आणा. तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. तुम्ही एकमेकांची ओझी व्हा, म्हणजे आशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो तो स्वतःला फसवतो. पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग त्याच दुसऱ्याच्या संबंधात नाही पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणाऱ्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपवास होणार नाही. कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. कारण आपण खचलो नाही तर नियोजित समयी कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे. पहा, किती मोठ्या अक्षरात मी तुम्हाला स्वतःच्या हाताने लिहित आहे. जितके देही गोष्टीचा डौल मिरवू पाहतात असे तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्यांचा छेळ होऊ नये म्हणूनच तुम्हाला सुनता करून घेण्यास भाग पाडतात. कारण ज्यांची सुनता झाली आहे ते स्वतः तर नियमशास्त्र पाळीत नाहीत, पण तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी म्हणून तुमची सुनता व्हावी अशी त्यांची इच्छा बाळगतात. आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो. पण ज्याच्याद्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे. कारण सुनता होण्यात किंवा सुनता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. आणि जे या नियमाने चालतात अशा सर्वावर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. आतापासून कोणी मला त्रास देऊ नये, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुना धारण केल्या आहेत. बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या बरोबर असो. आमेन.